इट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. 10:16 झालेत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज एका महत्वपूर्ण विषयाबद्दल आपण बोलत होतो. तो म्हणजे उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि त्यातल्या त्यात आजचा दिवस म्हणजे वन दिन आहे. एकूणच वनांचं महत्व जेव्हा ऊन खूप वाढतं, जेव्हा अवेळी पाऊस होतो, जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पडतच नाही, जेव्हा पाणी कटिंग वगैरे सुरू होती सगळी, या सगळ्या सिच्युएशन्समध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. वनांबद्दल बोलायचं झालं, एक महत्वपूर्ण मुद्दा आज आपल्याला इकडे मॉर्निंग नंबर वन मध्ये डिस्कस करायचा आहे. थोड्याच वेळात हर एक फ्रेंड कमी ना होता है फ्रॉम चश्मे बद्दूर गाणं प्ले होतं. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.